chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್. ऊस मूल्य समीक्षा बैठकीत साखर कारखान्यांवर नाराजी. ऊस समीक्षा बैठकीमध्ये डीएम अखिलेश सिंग यांनी पुन्हा एकदा बजाज गांगनोलीस कारखान्याच्या बाबतीत नाराजी जाहीर केली. साखरेचे रॅक देऊन ऊस थकबाकी निश्चित करण्याचे त्यांनी आदेश दिले. जिल्हाधिकारी सभागृहात आयोजित बैठकीवेळी बजाज कारखान्याने 20 दिवसांमध्ये केवळ 15 करोडचे देय भागवल्याचे कळताच डीएम खूप संतप्त झाले. कारखान्यावर आताही 218 करोडची थकबाकी देय आहे. डीएम यांनी गांगनोरी व उत्तम शेरमऊ कारखान्याला मोलॅसिस विक्री तसेच कोऑपरेटिव्ह नानोता सरसावाला साखर आणि मोलॅसिस विक्रीचे 85% पैसे तात्काळ देण्याचे निर्देश दिले आहेत. डीएम यांनी सर्व साखर कारखान्यांना सीएसआर फंडातून 2-2 लाख रुपये ऊस डोळा चिकित्सालयाला देण्याचे निर्देश दिले. डीसीओ केएम मणी त्रिपाठी म्हणाले की जिल्ह्यामध्ये 1658 करोड ऊस खरेदीच्या सापेक्ष 860 करोड थकबाकी भागवण्यात आली आहे. 798 करोड देय आहे. जवळपास 22 करोड व्याज आहे. देवबंद कारखान्याने 15 मार्चला, गांगनोलीने 18 डिसेंबर, शेरमऊने 15 फेब्रुवारी, कागलहेडीने 5 फेब्रुवारी, नानोतने 7 फेब्रुवारी आणि सरसावा कारखान्याने 2 मार्च पर्यंतचे ऊसाचे पैसे भागवले आहेत.